कालम् पंगुं लंघयते गिरिं यत्कृपा तमहं वंदे परमानंदमाधवं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः श्रीराम 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 ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीं अष्टादशाध्यायिनीं अम्बत्वाम् अनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीं नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुः सुरासुरगणा देवाय तस्मै नमः श्रीराम केवलं करुणाकारं कैवल्यानन्ददायकम् संसारतापशमनम् समर्थम् समदर्शिनम् स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्दसद्गुरुम् पावनं परमं शान्तं पावसेवासिनं भजे सोऽहं सिद्धिसुसम्पन्नो नादसन्धानसंस्थितः वीतरागो विशेषश्च श्रीगुरुः पातु मां भवे ज्ञाने शाङ्घ्रिसरोजलुब्धमधुप स्वामी स्वरूपाङ्कितः सन्तानां वचनानुभूतिपथिक साक्षी स्वयं कापडी गार्हस्थ्ये किल एकनाथ सदृशो वृत्तौ तु कारामवत् सोऽहं योगरतं कृतार्थचरितं वन्दे यतिं माधवम् स्वामी माधवनाथवल्लभमथो वैराग्यरत्नाकरम् प्रेमाभक्तसुशान्तदान्तसुहृदम् तुङ्गधिं वत्सलम् सोऽहं बोधशुचित्वपूर्णसततम् तूर्यत्वमासादितम् वन्दे त्वां मकरन्दनाथयतिनम् रक्षस्वदीनाङ्कितम् ॐ। बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।
हरि 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 हरि। अर्जुना ब्रह्मनामाचा विखी बुद्धि सांडूनी आस्तिकी कर्मे कीजती तितुकी असंते होती। हा ऐकोनी देवाचा बोलू अर्जुना आला डोलू म्हणे कर्मनिष्ठा मळू ठेविला देखो। सतराव्या अध्यायामध्ये ब्रह्मनाम म्हणजे ओम तत्सत कर्म करत असताना कर्माच्या प्रारंभी उपासनेनी परमात्मा यथाशक्य ठाई पाडून घेणं त्याची प्रचिती घेणं तसंच सर्व जगत जगतामधली सगळी कर्म आपला देह देखील कर्म करणाऱ्याचा देह देखील त्याची कर्म जगतामध्येच येतात ती आणि त्या कर्माची फळं तीही जगतातलीच असतात। हे सर्व मिळून परमात्माच आहे हे समजून घेणं विवेकानी आणि आपला जो देह कर्म करणारा आहे त्याच्या आत जो देही आहे जी प्रेरणा आहे ती प्रेरणा देखील परमात्म्याचीच आहे तिथंही परमात्माच आहे अशा रीतीने ओम तत् सत या ब्रह्मनामाचा सुयोग्य विनियोग करून कर्म करण्याच्या ऐवजी नुसतीच कर्म करणं अश्रद्ध राहून म्हणजे या ब्रह्मज्ञानाच्या ब्रह्मनामाच्या बाबत अश्रद्ध राहून कर्म करणं अर्जुना ब्रह्मनामाच्या विखी बुद्धी सांडूनी आस्तिकी आस्तिक्य बुद्धी म्हणजे श्रद्धेची बुद्धी सोडून कर्मे की जती जी जी कर्म केली जातात तितुकी असंते होती ती सगळी कर्म अशाश्वतच असतात ती उपाधियुक्तच असतात ती अज्ञानानीच झालेली असतात। हा ऐकोनी देवाचा बोलू अर्जुना आला डोलू देवांचं हे म्हणणं ऐकून अर्जुन पसंतीची दाद देऊ लागला डोलू लागला म्हणे कर्मनिष्ठा मळू ठेविला देखो। भगवंतांनी केवळ कर्माच्या ठिकाणी निष्ठा आणि ब्रह्माच्या ठिकाणी नाही असे जे कर्मनिष्ठ आहेत त्यांचा दोष देवांनी उत्तम रीतीने दाखवला। तो अज्ञानांदू तव बापुडा हा नुसती कर्म करणारा आहे तो अज्ञानांध आहे अज्ञानानी अंध झालेला आहे त्याला परमात्मज्ञानाविषयी कल्पना नाही। ईश्वरूची न देखे एवढा अशा रीतीने सर्वव्यापी ईश्वर आपल्या सकट कर्मामध्ये असणारा जगतामध्ये असणारा जो ओळखू शकत नाही तेथं नामची एक पुढा का सुझे तया असं असल्यामुळं श्रद्धेनी हे नाम घ्यावं समजून उमजून श्रद्धेनी हे नाम घ्यावं, श्रद्धेनी समजून उमजून हे नाम घ्यावं, म्हणजे समजलं नाही तरी श्रद्धेनी समजून घ्यावं आणि नाम घ्यावं, हे त्याला कसं समजणार? आणि रजतमे दोन्ही गेली आवीण श्रद्धा सानी, ते का लागे अभिधानी ब्रह्माची आहे। आणि रज आणि तम या दोन्ही ही गोष्टी गेल्याखेरीज केवळ श्रद्धेनी कर्म करणं ही हीन श्रद्धा आहे। ते का लागे अभिधानी ब्रह्माची आहे, ती ब्रह्म प्राप्त करण्यासाठी कशी पात्र असेल? मागच्या वेळेला आपलं एवढं झालेलं होतं। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मग कोता खेव देणे वार्तेवरील धावणे, सांडीपणे खेळणे नागिणीचे ते। रज आणि तम या गोष्टी प्रकृतीमध्ये ठेवून या गोष्टी न घालवता रजतमाच्या श्रद्धेनी, हीन श्रद्धेनी जर कर्म घडत असतील तर त्याचं वर्णन ज्ञानेश्वर महाराज करतात। मग कोता खेव देणे, म्हणजे धार धार शस्त्र आहे तर त्या शस्त्राला आलिंगन देणं, धार धार शस्त्र धारेच्या बाजूनी घट्ट पकडणं, त्याने हात कापणारच। वार्तेवरील धावणे, डोंबाऱ्याच्या खेळामध्ये आपण पाहतो की डोंबारी खाली ढोलकं वाजवत असतो, त्याची पत्नी आपल्या मुलांना घेऊन वार्तेवर म्हणजे दोरीवर काही खेळ करून दाखवत असते। हे दोरीवरून खेळ करणं हे इतकं धोकादायक असतं आणि ती स्वतःचा जीवही धोक्यात घालते, कारण ते जवळपास एक पुरुष उंचाच्याही वर दोरी बांधलेली असते, 6-7 फुटावर दोरी बांधलेली असते आणि तिथं ती स्वतः तर कसरत करतेच पण तिच्या एक अथवा दोन मुलांना बरोबर घेऊन त्यांच्याबरोबर कसरत करत असते। हे वार्तेवरील धावणे हे शस्त्राला खेव देण्यासारखं, धारेच्या बाजूनी शस्त्र पकडण्यासारखं तितकंच धोकादायक आहे। सांडी पडे खेळणे नागिणीचे ते, किंवा घरात नाग नागिण पाळणं आणि कौतुकाने त्या नागिणीबरोबर खेळत राहणं, तिला गळ्यात घालणं, नाना प्रकारे तिला आपल्याबरोबर वागवणं, कधीतरी सांडी पडणे म्हणजे ते मरणाला कारण झाले खेरीज राहत नाही। तसं रज आणि तम या हीन श्रद्धेनी ब्रह्मनामाखेरीच कर्म करणाऱ्याचं होतं असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात। तैसी कर्मे दुवाडे, तशी यांची कर्म दुवाड द्वाड कठीण, तया जन्मांतरांची कडे दुर्मेळावे एवढे कर्मा माझी। जन्म आणि मृत्यू, परत जन्म आणि परत मृत्यू, जन्मांतरानंतर परत जन्म, हे त्यांच्या बाबत कधीच सुटत नाही। तसंच रज आणि तम असल्यामुळं काही रिद्धी सिद्धींच्या अपेक्षा, स्वर्ग प्राप्तीची इच्छा, भौतिक इहाची देखील जी असंभव आहे अशी इच्छा रजोगुणी माणूस बाळगतो आणि त्याचा पाठलाग करत त्याचं सगळं जीवन जातं। हे खरं म्हणजे दुर्मेळावे आहेत। भौतिक गोष्टीमध्ये आणि संसारामध्ये रमणं आणि अवास्तव रमणं ना विपाये हे उजू होये तरी ज्ञानाची योग्यता लाहे। क्वचित ही रज आणि तम राखून आणि ब्रह्मनाम न घेता ही कर्म यथासांग म्हणजे ब्रह्मनाम घेतल्यानंतर जशी ब्रह्मप्राप्तीला योग्य होतात तशी जर झाली काय म्हणतात ज्ञानेश्वर महाराज, ना विपाये हे उजू होये जे अशक्यच आहे। विपायानी जर हे शक्य झालं म्हणजे हे नेहमीच अशक्य आहे तरी ज्ञानाची योग्यता आहे। पण हे जर शक्य झालं कोणत्याही विपायानी तर यालाच ज्ञान व्हायला काय हरकत आहे। पण हे होणं नाही। एरवी येण्याची जाये निरयालया, एरवी या रजतमांच्या प्रेरणेमुळेच निरयालया म्हणजे नरकामध्ये जाऊन मनुष्य पडतो। नरक म्हणजे दुःख, नरक म्हणजे यातना, नरक म्हणजे निष्ठुरता, नरक म्हणजे अप्रेम, निष्प्रेमता, बाकी नरक म्हणजे दुसरं तिसरं काही नाही। नरक म्हणजे असमाधान, नरक म्हणजे अशांती। कर्मी हा ठायवरी आहाती बहुवा अवसरी, म्हणून जो कर्मनिष्ठ आहे केवळ कर्माची निष्ठा बाळगणारा आणि ब्रह्मनाम न घेणारा त्याला एकूण जीवनामध्ये शांती समाधानाच्या दृष्टीनेही फार अडचणी येतात। आता कर्मठा कई वारी मोक्षाची आहे, त्यामुळं केवळ कर्माचा अभिमान धरणाऱ्यांना आणि न जाणता वर्म न जाणता कर्म करणाऱ्याला मोक्ष कसा प्राप्त होणार, कारण एकतर तो शास्त्र सोडून कर्म करतो, तो कामनिनी कर्म करतो आणि ब्रह्मनामाचा विवेक त्याच्यापाशी नसतो। असं असल्यामुळं त्याला मोक्ष कसा प्राप्त होणार। तरी फिटो कर्माचा पांगू की जो अवघाची त्यागू आदरी जो अव्यंगू संन्यासू हा, म्हणून अशा कर्मांचं दैन्य अशा कर्मांमुळं जी काही ससे होलपट होते तो सगळा पांग फिटून जावो, ते दैन्य सगळं फिटून जावो। म्हणून की जो अवघाची त्यागू, म्हणून हे जर कर्मामुळं घडत असेल तर ती कर्म सोडलेलीच बरी। जर मोक्ष प्राप्त करायचा असेल तर कर्म न केलेली बरी। आदरी जो अव्यंगू संन्यासू हा, कर्म करताना जर एवढ्या अडचणी असतील परमार्थी यांच्या दृष्टीने मोक्ष प्राप्त करण्यासाठी म्हणून, तर ज्याच्यामध्ये काहीही दोष नाही असा संन्यास का नको स्वीकारायला, पुढच्या श्लोकाची प्रस्तावना ज्ञानेश्वर महाराज करतायत। अर्जुनाचा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाची प्रस्तावना ज्ञानेश्वर महाराज करायला सुरुवात करतायत। कर्मबाधेची कही जेथ भयाची गोठी नाही, अव्यंगरहित अशा संन्यास धर्मामध्ये कर्मबंधच नाही असं सांगितलेलं आहे। त्यामुळे मग भय असण्याचंही कारण नाही, जिथं बंध नाही तिथं भय नाही। ते आत्मज्ञान जिही स्वाधीन होय, कर्मबंध नाही, भय नाही, आणि वर आत्मज्ञानाची प्राप्ती। ज्ञानाचे आवाहन मंत्र, जे ज्ञान पिकते सुक्षेत्र, ज्ञान आकर्षिते सूत्र तंतु जे का, ज्ञान होण्यासाठी ज्ञानाचं आवाहन मंत्र जर काही असेल तर कर्मामुळे अडचण आहे ना, मग ती कर्मच करू नका, कर्माचाच त्याग करा, संन्यास स्वीकारा। हा संन्यास हे जणू ज्ञानाचं आवाहन मंत्र आहे। आपण आपली केलेली जे आपण ज्या कर्मांमध्ये आहोत आणि त्या कर्मांची आपल्याला जी काळजी करावी लागते, कर्मांपोटी आपल्याला नाना व्यवस्था कराव्या लागतात, कर्मांपोटी आपली मानसिक बौद्धिक इंद्रियांची जी काही हालचाल होते, हीच तर गोष्ट आत्मज्ञानाच्या आड येत नाहीये का? ही जर सगळीच टळली असती, बरोबर आहे, आपल्याला अडचण कशाची आहे? आपल्याला अडचण अशाची आहे की ध्यानाला वेळ मिळत नाही, बरोबर। आपल्याला अडचण अशाची आहे की आपला संसार आपल्या मागे लागलेला आहे, आपल्या बायकोचं आणि आपलं जमावं, कदाचित जमत नसेल तर जमावं, आपली मुलं चांगली शिकावीत त्याच्याकरता काय काय करावं, मुलं तर ऐकत नाहीयेत, आपल्या अडचणी या आहेत। आपल्या अडचणी आपल्या प्रमोशन संदर्भात आहेत, आपल्या धंद्या संदर्भात आहेत। हे जर मुळातच काही आपल्या मागे लावून घेतलं नसतं तर अव्यंग ब्रह्म आपल्याला प्राप्त होणं सुलभ नसतं का? हा कर्माचा पसाराच अंती आपल्या परमार्थाच्या आड येतोय का काय? ज्ञानाचे आवाहन मंत्र, जे ज्ञान पिकते सुक्षेत्र, ज्ञान आकर्षिते सूत्र तंतु जे का, ज्या ठिकाणी ज्ञान पिकतं ते सुक्षेत्र म्हणजे कर्म न करणं आणि ब्रह्मचिंतनामध्ये रमून राहणं, मग ज्ञानाची वाढी व्हायला अवकाश काय लागणार? ज्या सूत्रतंतूला धरून ज्ञानापर्यंत प्राप्त होतो कोणीही, ज्ञानाकडे घेऊन जाणारा सूत्रतंतू हा संन्यासच आहे। ते दोन्ही संन्यास त्याग, कर्माचा त्याग आणि संन्यास धर्माचा स्वीकार, अनुष्ठुनी सुटे जग, याचं अनुष्ठान करूनच सगळं जग मुक्त होताना दिसतं। शुक कसे मुक्त झाले? तरी हेच आता चांग व्यक्त पुसो, तर आता हेच खरं म्हणजे ही मनातली शंका व्यक्त करून आता विचारावी, असा अर्जुनाने विचार केला, प्रस्तावना आहे। ऐसे म्हणोनी पार्थे, त्याग संन्यास व्यवस्थे रूप होवावया जेथे प्रश्न केला। त्याग आणि संन्यास याचं स्पष्टीकरण मिळावं म्हणून अर्जुनाने प्रश्न विचारला। तेथ प्रत्युत्तरे बोली श्रीकृष्णे जे चावळीली तया व्यक्ती आली अष्टादशा। आणि अर्जुनाने जो प्रश्न विचारला त्याच्या प्रत्युत्तरादाखल श्रीकृष्ण जे काही बोलले तो हा अठरावा अध्याय। एवं जन्य जनक भावे अध्या व अध्याया ते प्रसवे तोच विषय. जन्य जनक म्हणजे निर्माण करणारा आणि त्याच्यातून निर्माण होणारं, अशा प्रकारे निर्माण करणारा निर्माण होणारं, जे निर्माण होणार आहे ते नंतर निर्माण करणारं ठरतं आणि त्याच्यातून परत निर्माण होणारं तयार होतं, असं जन्य जनक भावानी एका पाठोपाठ एक अध्याय आले. जसा दुसऱ्या अध्यायाचा पहिला अध्याय हा जनक होता, त्याचं जन्य अपत्य दुसरा अध्याय, दुसऱ्या अध्यायातून तिसरा अध्याय निघाला, जे अपत्य होतं ते नंतर जनक झालं आणि त्याच्यातून तिसरा अध्याय निघाला, तसा हा सतराव्या अध्यायातून अठरावा अध्याय आला असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. किती गोड लिहिलंय बघा. एवं जन्य जनक भावे अध्यावो अध्यायाते प्रसवे, एकच एक अध्याय दुसऱ्या अध्यायाला जन्म देतो. आता ऐका बरवे पुसिले जे तरी पंडू कुमरे तेणे देवाचे सरते बोलणे जाणोनी अंतकरणे शंका घेतली. भगवंतांचं शेवटचं बोलणं ऐकून सतराव्या अध्यायाच्या अखेरीचं अर्जुनाच्या मनामध्ये शंकेची पाल चुकचुकली. एरवी तत्वविषयी भला तो निश्चितू असे कीर जाहला. खरं म्हणजे आता त्याला जे समजायचं होतं ते सगळं समजलेलं आहे. तत्वविषयी भला तो निश्चितू असे जाहला, त्याला आता तत्वाविषयी भगवंतांच्या सांगण्याविषयी तशी कोणती शंका उरलेली नव्हती. परी देवो राहे उगला ते सहावेना, पण सतराव्या अध्यायानंतर बोलून देव गप्प बसले ते आता त्याला कुठंतरी सहन होईना असं झालं. देवांनी बोलावं असं त्याला वाटत राहिलं. वत्स धालया ही वरी धेनू न वचावी दुरी. कोणी गाईचं वासरू गाईजवळ पिताना जर पाहिलं असेल, एक वेळ अशी येते ते सोडत नाही आचळ, तोंडात धरून वारंवार आपल्या मुखाने ढुशा देतं तिच्या आचळाला आणि त्यामुळे तिला अधिक अधिक पान्हा फुटत राहतो. पण एक वेळ अशी येते की त्याचं पोट भरतं. पण पोट भरलं तरी देखील त्याची अवस्था अशी होते की आपल्या आईला सोडायला नको, ते तिच्याजवळच राहतं. शेवटी तो गवळी असतो तो ओढून दूर नाही तो त्याला. वत्स धालया ही वरी धेनू न वचावी दुरी. तो धेनूला दूर करत नाही. अनन्य प्रीतीची परी ऐसी आहे. याला अनन्य प्रीती म्हणतात. अनन्य प्रीतीची हीच तर जात आहे. समाधान झालं तरी देखील ते आपल्या आईजवळच राहतं. तेने काजे वीण ही बोलावे. ज्याच्यावर आपलं प्रेम आहे आणि संवाद चाललेला आहे आणि संवाद संपला, आता संवाद करायचं कारण नाही राहिलं, तरी देखील त्यांनी तसंच आपल्याशी बोलत राहावं. आता काही विशेष विषय नसला तरी बोलावं. तेने काजे वीण ही बोलावे, कोणतंच कारण नको आता, पण बोलत राहावं, आपण ऐकत राहावं. ते देखिले तरी पहावे. आणि ज्याच्यावर प्रेम आहे तो आपल्या समोर आहे, तरी देखील आपण त्याला परत परत पाहत राहावं, त्याच्यावरून दृष्टी दूर नको करायला. भोगिता चाड दुणावे पढियंत या ठाई, आणि कितीही भोगलं तरी देखील जो आवडता आहे त्याच्या ठिकाणी परत परत भोगण्याची इच्छा चाड दुणावे ती जणू दुप्पट होते, ती भोगून संपत नाही, ती वाढीला लागते. ऐसी प्रेमाची हे जाती, खरं ज्ञानेश्वर महाराज लिहित आहेत. आणि पार्थ तव तेची मूर्ती, असं सर्वत्र प्रेम दिसतं. आणि पार्थ तर प्रेमाची मूर्तिमंत प्रेम, म्हणून करूल आहे खंती उगेपणाची. म्हणून देव आता उगे राहिलेले आहेत, यामुळेच तो अस्वस्थ होऊन गेलेला आहे, त्याची खंत करतो आहे. आणि संवादाचे निमिषे जे अव्यवहारी वस्तू असे, तेची भोगी जे की जैसे आरिसा रूप. आणि संवादाच्या योगानी ज्याचा व्यवहार होऊ शकत नाही, देणं घेणं होऊ शकत नाही, अशी जी एक वस्तू आहे परमात्म वस्तू, ज्ञानेश्वर महाराज उपनिषदांचे शब्द थेट आणतात. नांत प्रज्ञम न बहिप्रज्ञम नो भयत प्रज्ञम न प्रज्ञम ना प्रज्ञम अदृष्टम अव्यवहार्यम अव्यपदेशम एकात्म प्रत्यय सारम शांतम शिवम स आत्मा स विज्ञेय. त्याच्यात अव्यवहार्यम असा शब्द आलेला आहे. तो आत जाणला जाऊ शकत नाही, बाहेर जाणला जाऊ शकत नाही, आत आणि बाहेर उभयत जाणला जाऊ शकत नाही. तो डोळ्यांचा विषय नाही, त्याचा व्यवहार होऊ शकत नाही, त्याचे तुकडे पडू शकत नाहीत. मात्र सर्वत्र एकत्वानी भरून राहिलेला आहे, अशा एकात्म भावानी ज्याचा प्रत्यय येऊ शकतो असा शांत शिव चतुर्थम मन्यते, जो जागृती स्वप्न आणि सुषुप्ती याच्या पलीकडचा असा सांगितलेला आहे. स आत्मा स विज्ञेय, त्याला आत्मा असं म्हणतात, त्याला जाणावं. संवादाचे निमिषे जे अव्यवहारी वस्तू असे, ज्याचा व्यवहार करता येत नाही अशी वस्तू, खरं म्हणजे सांगता ऐकता येणं हे ज्याच्याबाबत शक्य नाही, तेची भोगी जे ती अनुभवाला यावी संवादाच्या रूपाने. आणि संवादामध्ये हे सामर्थ्य आहे, संवाद चाललेला असताना, श्रवण चाललेला असताना श्रवण करणारा ब्रह्मभावामध्ये जाणं शक्य असतं, तो त्याचा उपभोग घेणं शक्य असतं. की जैसे आरिसा रूप, जसं आपण कसे दिसतो हे आपल्याला कधीच समजलं नसतं, समजलं असतं आपल्याला ते सहज वाटतं, याचं कारण आरसा आहे. जर आरसा या नावाचा पदार्थ नसता, ज्याच्यावरून प्रकाश परावर्तित होतो असं काहीच नसतं, तर आपल्याला आपलं रूप कधीच समजलं नसतं. म्हणून अव्यवहारी वस्तू जरी असेल, ज्याच्यात वाटाघाटी होऊ शकत नाही, देणं घेणं होऊ शकत नाही, अशी वस्तू असेल, पण ती संवादाच्या मिशानी देता घेता येते, एवढंच नव्हे तर जो घेणारा असतो तो स्वप्रतीतीला प्राप्त होतो. समर्थ म्हणतात निरूपणी हे सद्वृत्ती जागे. निरूपण ऐकत असताना आपण ब्रह्मभावाला जाऊन पोचतो, सद्वृत्ती निर्माण होते. जी ध्यानाच्या वेळेला क्वचित होते ती निरूपणाच्या वेळेला नेहमी होते. चित्ताच्या एकतानतेचा तो चमत्कार आहे. आणि संवादाचे निमिषे जे अव्यवहारी वस्तू असे तेची भोगी जे, की जैसे आरिसा रूप मग संवादू तोही पारुखे. आणि एकदा ते रूप प्रत्ययाला आलं की मग संवाद थांबून जातो. तुमच्यापैकी कोणी कधी श्रवण करता करता उत्तम ध्यानामध्ये गेला की पुढच्या शब्दांची तुम्हाला गरज वाटत नाही, ते कानावर येऊन आदळतात, पण तुम्ही आता तो संवाद जे सांगतो आहे त्याच्याशी एकरूप झालेले असता. मग संवादू तोही पारुखे तरी भोगिता भोगणे थोके. आणि ब्रह्मानंदाचा अनुभव घेणारा जो आहे तो वेगळेपणाने अनुभव घेणंही थांबवेल, तो एकरूपच होऊन जाईल. हे का सहावेल सुखे लाचावले या. आणि जर असं झालं तर मग संवादाची गोडी काय राहिली. मी आता बोलतोय आणि तुम्ही सगळे डोळे मिटून ध्यानामध्ये गेलात, म्हणजे जो प्रतिपाद्य विषय आहे त्या प्रतिपाद्य विषयाशी एकरूपता पावलात. आता ज्याच्याविषयी संवाद चाललेला आहे त्याची अनुभूती तुम्ही घ्यायला लागलात. अनुभूती घेता घेता अनुभव घेणारा स्वतःला विसरला आणि ब्रह्मानंदामध्ये रमून राहिला. असं तुमच्या प्रत्येकाचं जर झालं तर संवाद दोघांमध्ये घडतो. त्याच्यात जो दुसरा आहे तर त्याला संवादाचं सुख काय मिळणार. मग सांगणाऱ्याला देखील सांगणाऱ्याचं इति कर्तव्यच झालं, संवादच बंद होऊन जाईल. उलट पक्षी जर संवाद साधणारा आहे तो आता सांगायचं ते सांगून झालं म्हणून स्वरूप सुखामध्ये रमला आणि ऐकणारे ते संवाद सुख घेण्यासाठी उत्सुक आहेत. ते मधून अधून स्वरूप सुखाला प्राप्त झालेले आहेत पण त्यांना संवाद सुखच चालू राहावं असं वाटतं. पण सांगणारा मात्र स्वस्थ बसला. हे सहावेल सुखे लाचावले या, ते संवाद सुख मिळावं असं वाटणाऱ्या म्हणजे ऐकणाऱ्यांना हे तरी सहन होईल. उभय पक्षी हे सहन होत नाही. या लागी त्याग संन्यास पुसावयाचे घेऊनी मिस मग उपलविले दुस गीतेचे ते. म्हणून अर्जुनानी, अर्जुनाला समजलेलं नव्हतं असं नाही, त्याग काय आहे ते अर्जुनाला समजलेलं होतं, संन्यास काय आहे ते अर्जुनाला समजलेलं होतं. पण इतकं सुंदर बोलणं चाललेलं आहे ते आता थांबू नये असं अर्जुनाला वाटायला लागलं. म्हणून त्याग काय आणि संन्यास काय हे पुसण्याचं मिश घेऊन, निमित्त घेऊन, मग उपलविले दुस गीतेचे ते. गीतेची गीतारूपी वस्त्राची बांधून ठेवलेली घडी अर्जुनाने परत एकदा उघडली. 18वा अध्याय वो नोहे हे एकाध्यायी गीताची आहे. याला म्हणायचं 18वा अध्याय. पण गीता 17व्या अध्यायामध्ये सांगून संपलेली आहे. 15व्या अध्यायात संपली आणि 16व्या आणि 17व्या अध्यायात आधी निरूपणाच्या भरामध्ये जो चाललेला विषय आहे त्या विषयामध्ये काही भाग मांडता आलेला नव्हता, तो पुरवणी दाखल 16व्या आणि 17व्या अध्यायामध्ये सांगून झाला. गीता सांगून झाली. त्यामुळे 18वा अध्याय म्हणायचं कारणच नाही असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. हे एकाध्यायी गीताची आहे. एका अध्यायात सांगितलेली परत सांगितलेली गीताच आहे. आणि अर्जुनाच्या प्रश्नाच्या निमित्ताने त्याग काय आणि संन्यास काय याचं वर्म तू मला परत एकदा सांग असं अर्जुनाने विचारलं. जई वासरूची गाय दुहे तई वेळू काय असा. गायीचा पान्हा जर वासरानीच ढुशी मारून फोडला तर गाय ही इतकी उत्सुक असते की तो पान्हा तिच्या स्तनांमधून गळायला सुरुवात होते, त्याच्या धारा बाहेर पडायला सुरुवात होते. त्याला वेळ काय लागणार? आम्ही गायीच्या आणि म्हशींच्या धारा काढायचो. तो म्हस्कू म्हणून गडी होता तर तो आम्हा मुलांना थोड्या वेळ काढू द्यायचा. तर धार येईनशी झाली की तो त्याच्या ही जी मूठ मिटल्यानंतर जो पंजा असतो त्या पंजानी असा आचळाला धक्के द्यायचा की परत पान्हा फुटायचा. कधी कधी इतका पान्हा फुटायचा की दूध न काढता देखील गळायला सुरुवात व्हायची. जई वासरूची गाय दुहे तई वेळू काय असा. आणि जर वासरांनी दिली धडक तर तो गाय मोकळा करून टाकते आपला पान्हा. तैसी संपता अवसरी गीता आदरविली माघारी. म्हणून गीता निरूपण संपता संपता अर्जुनांनी गीता परत फिरवली. स्वामी भृत्याचा न करी संवादू काही. स्वामी आपल्या सेवकाचा किंवा सद्गुरू आपल्या शिष्यांचा आदर का नाही करणार? जर त्याला हवं असेल तर संवाद का म्हणून घडणार नाही? परी हे असो ऐसे अर्जुने पुसी जत असे. असं अर्जुनाने विचारलं. म्हणे विनंती विश्वेशे अवधारी जो. अर्जुन म्हणाला की विश्वेशांनी सर्व विश्वाचा जो ईश्वर आहे त्यांनी माझी विनंती ऐकावी. अर्जुन उवाच संन्यासस्य महाबाहो तत्वमिच्छामी वेदितुम त्यागस्यच ऋषिकेश पृथक केशी निषूदन. हे ऋषिकेश महाबाहो जे संन्यासाचं तत्व आहे तसंच जे त्यागाचं तत्व आहे ते पृथक पृथक वेगळं वेगळं असं मी जाणू इच्छितो. हे केशी दैत्य दैत्याचा वध करणाऱ्या भगवंता, मी हे सर्व वेगळ्या वेगळ्या पद्धतीने वेगळ्या वेगळ्या रूपाने जाणू इच्छितो की संन्यास काय आहे आणि त्याग काय आहे. पुढच्या वेळेला हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधः कस्य स्विग्धनम्. ओम शांति शांति शांति. हरी 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 स्वामी जी. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि हरि हरि.